सळसळणारे धवल तेज हे छाती काढून खडे, गरुडालाही झेप लाजवी गगन तो कडे पडे. सळसळणारे धवल तेज हे छाती काढून खडे, गरुडालाही झेप लाजवी गगन तो कडे पडे. बनलो आज आईचे तोडून फसवी नाती, स्वर्ग सुखाची हसतच देऊ तिजसाठी आहुती. या मातीचे सुवर्ण करण्या श्वसना धार चढे, हो सळसळणारे धवल तेज हे छाती काढून खडे. गरुडालाही झेप लाजवी गगन तो कडे पडे. हाती उज्ज्वल परंपरेची चक्र नियतीचे उलटे फिरवू आण तिच्या दीप्तीची. तिच्या प्रकाशी सुगम भासती भेड सावते कडे, हो सळसळणारे धवल तेज हे छाती काढून खडे. गरुडालाही झेप लाजवी गगन तो कडे पडे. हे विशाल अंगण नभवरती खालती, चंद्र सूर्य तर सखे सोबती तारा बोलावती. तेज तयांचे प्राशुन धावू कल्पांता पलीकडे, हो सळसळणारे धवल तेज हे छाती काढून खडे. गरुडालाही झेप लाजवी गगन तो कडे पडे. व्यवहाराची सूत्रे पोकळ तोऱ्याने मिरविती. दिमाख त्यांचे दीपवू फेकून स्फूर्ती प्रभाच हुकडे, हो सळसळणारे धवल तेज हे छाती काढून खडे. गरुडालाही झेप लाजवी गगन तो कडे पडे. त्या उरात आमचा भरारीची जरी असे, झिजल्या वाचून सुवास दुर्लभ हे ही मला कळतसे. काट्यांवरून आज चालणे गुलाब येतील पुढे, हो सळसळणारे धवल तेज हे छाती काढून खडे. गरुडालाही झेप लाजवी गगन तो कडे पडे. सर्व ही विरुनी गेले ध्येय रूप उजळले, दुभंगलेले राष्ट्र उभविण्या आता विळे उचलले. नव्या प्रभूला पहा पूजण्या पाऊल बुडती पडे, हो सळसळणारे धवल तेज हे छाती काढून खडे. गरुडालाही झेप लाजवी गगन तो कडे पडे. सळसळणारे धवल तेज हे छाती काढून खडे. गरुडालाही झेप लाजवी गगन तो कडे पडे.